सारी झोपली का शेतकऱ्यावर खोपली का आत्महत्येची कारण त्याच्या सांगा तुम्ही शोधली का शोभली का तुम्हाला भाकरी त्याच्या कष्टाची दोन रुपयाच्या भाजीसाठी वाद केला त्याच्याशी चार घोट पाणी पिऊन खिटर घेतलं उशाशी पोचिंदा तो जगाचा आज झोपला र उपाशी सांगा शेती करू कशी पोटाची खळगी भरू कशी 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 कांद्याला भावना उसाला भावना तुरीला भावना खाऊ काय आणल्या पैशात उधारी दिली मी सावकाराला देऊ काय पोराच्या शाळेची पिसना भरली पोराला घरी कसू काय एकच दिसू तो पर्याय असा गळ्याला कसमी लावू काय व्यापाऱ्याची मनमानी सरकारांची आणि बाणी अंके सात यांचा पाठ कष्ट करायचा डोळ्यात पाणी पाणी कसं शेताला देऊन वीज दिली रात्रीची रात्रीच्या त्या काळोखात भीती तुमची सापाची सांगा शेती करू कशी पोटाची खळगी भरू कशी सांगा शेती करू कशी पोटाची खळगी भरू कशी मेहनत करून पिकवलेल्या मालाला आमच्या कमी भाव सरकार जरी बदललं तरी कागदावरच हमी भाव वेगा पडल्या धरणी मायला दुष्काळी झाली परिस्थिती कर्वे दौरे कोटे सगळे प्रकारासाठीची उपस्थिती जीवाचा पालड जपलेली माझी सर्जा राजा उपाशी उपाशी त्यांना ठेवून सांगा बाकी रिमी खाऊ कशी प्रश्न माझा उत्तर द्या सांगा शेती करू कशी सांगा शेती करू कशी पोटाची खळगी भरू कशी भरू कशी सांगा शेती करू कशी पोटाची खळगी भरू कशी सांगा शेती करू कशी पोटाची खळगी भरू कशी सांगा शेती करू कशी पोटाची खळगी भरू कशी माझ्या मराठीसाठी जगाचा